श्री राम। सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः। सद्गुरु स्वामी मकरंद नाथाय नमः। गुरुवार 15 ऑक्टोबरला सोपान नगरीतल्या ब्लॉकचा गृहप्रवेश झाला आणि आम्ही त्या जागेत राहायला गेलो। रविवारी दादा वहिनी मुंबईला गेले। आता मी ब्लॉक मध्ये एकटीच होते। घाई गडबडीत गृहप्रवेश झाल्यामुळे रंगकाम करण्यास पुरेसा वेळ मिळाला नव्हता। रंगाचा एक हात द्यायचा बाकी होता। जयंतराव मोकाशींनी स्वामीजींना हे सांगितलं तेव्हा स्वामीजी म्हणाले, मंगळवारी रंगकाम करा, वेळेत पूर्ण झालं नाही तर उशिरापर्यंत थांबून पूर्ण करा। त्या काळात मंगळवारी स्वामीजी कुणालाही भेटत नसत। मंगळवारी स्वामीजी सप्रे काकांच्या कर्वे रोडवरच्या ब्लॉकमध्ये एकांतात जाऊन राहत असत। पण त्या मंगळवारी स्वामीजी तिथे न जाता आपल्या घरीच राहिले होते। मंगळवारी रंगकाम सुरू होतं। संध्याकाळी 6 वाजता अचानक स्वामीजी आणि सरलाताई माझ्या घरी आले। मंगळवारी स्वामीजींना पाहून मला खूप आनंद झाला। येताना आई डब्यातून थालीपीठ घेऊन आल्या होत्या। आल्या मला स्वयंपाकघरात नेऊन म्हणाल्या, घरात रंगकाम चाललंय, तुला काही करता आलं नसेल खायला। आम्हाला संध्याकाळी खायला थालीपीठ केलं होतं। येता येता तुझ्यासाठी गरम गरम थालीपीठ करून आणलंय, पहिलं खाऊन घेते असं म्हणून आईंनी एका थाळीत थालीपीठ वाढलं, त्यावर लोण्याचा गोळा ठेवला आणि मोठ्या प्रेमाने मला चटणी बरोबर ते खाऊ घातलं। मग स्वामीजी म्हणाले, आज उशीर झाला तरी सर्व रंगकाम पूर्ण करूनच जायला मी या रंगाऱ्यांना सांगितलंय। तेव्हा सरलाताईंना मी म्हटलं, हे लोक उशिरापर्यंत इथे काम करणार, प्रमोदिनी एकटीच आहे घरात, तेव्हा आपण दोघं जाऊ तिच्या घरी म्हणून आलो आम्ही। आज मंगळवार असून मी सप्रे काकांच्या घरीही नाही गेलो, इथे यायचं म्हणून। रात्री 8 वाजता रंगारी काम आटपून निघून गेले। स्वामीजी म्हणाले, आता तूही चल आमच्या बरोबर आमच्या घरी, तिथेच जेऊ आपण सगळे। आता यापुढे तू कुठे स्वयंपाक करणार एकटीसाठी? सरलाताईंनी केलाय तुझा पण स्वयंपाक असं म्हणून स्वामीजी आणि सरलाताई मला जेवायला त्यांच्या घरी घेऊन गेले। दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी मी नेहमीप्रमाणे स्वामीजींच्या घरी गेले। तेव्हा स्वामीजी म्हणाले, इतके दिवस तू रंजना आणि शुभांगी बरोबर राहत होतीस, त्यामुळे तुझ्या जेवणाखाण्याची काही काळजी नव्हती, पण आता इथे तू एकटीच राहतेस, तेव्हा स्वयंपाक वगैरे करतेस की नाही व्यवस्थित, की कंटाळा करतेस एकटी करता करण्याचा? मी म्हटलं, करते स्वयंपाक। स्वामीजी म्हणाले, उद्या गुरुवार आहे, असं कर उद्यापासून दर गुरुवारी तू दुपारी इथे जेवायला येत जा, सकाळी 10:30 वाजता इथे यायचं आणि सरलाताईंना स्वयंपाकात मदत करायचीस। दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता मी स्वामीजींच्या घरी गेले। स्वामीजी म्हणाले, आज जेवणात एक पदार्थ तू तुझ्या पद्धतीचा कर, बघूया तरी तू कसा स्वयंपाक करतेस ते। आणि मग पुढे दर गुरुवारी सरलाताई मला एक पदार्थ करायला सांगायच्या। या गोष्टीमुळे मला सरलाताईंच्या स्वयंपाकघरात वावरण्याची सवय झाली, सरलाताईंची स्वयंपाकाची पद्धत माहीत झाली, स्वयंपाकघरात कोणती वस्तू कुठे असते ह्याची माहिती झाली आणि स्वामीजींना कोणत्या चवीचा स्वयंपाक आवडतो हेही समजलं। या साऱ्याचा उपयोग मला पुढे भविष्यकाळात खूपच झाला। यानंतरच्या सोमवारी दुपारी स्वामीजी म्हणाले, उद्या मंगळवार, दर मंगळवारी मी एकांतात सप्रे काकांच्या कर्वे रोडवरच्या ब्लॉकमध्ये राहायला जातो, सोमवारी रात्री 8:30 वाजता मी इथून जेवून निघतो आणि बुधवारी सकाळी 10:15 पर्यंत इथे परत येतो। मंगळवारी संबंध दिवस समोरचं केंद्र बंद असतं, इथेही कुणी येत नाही। या सर्वच मजल्यावर या काळात सरलाताई एकट्या असतात। मंगळवारी दुपारी सरलाताई सप्रे काकांच्या घरी माझ्याबरोबर जेवायला येतात, तेव्हा दुपारी 12 ते 5 या वेळात आमच्याही दाराला कुलूप असतं, म्हणजे सबंध मजल्यावर कोणीच नसतं। तेव्हा असं कर, या काळात तू इथे राहायला ये, नाहीतरी तिथे घरी तू एकटीच राहणार, त्यापेक्षा इथे सरलातही नाही, रात्री आणि दिवसा तुझी सोबत होईल। सोमवारी रात्री 8 वाजता तू तुझं सामान घेऊन इथे यायचंस आणि बुधवारी सकाळी मी घरी आल्यानंतर तू तुझ्या घरी जायचंस। त्या सोमवारपासून हा क्रम सुरू झाला। मंगळवारचा पूर्ण दिवस सरलातेंबरोबर राहता आल्याने पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचा स्वामीजींच्या घरातील दिनक्रम अनुभवता आला। त्यांच्या घरात वावरण्याची सवय झाली, घरातल्या चालीरीती पद्धती समजल्या आणि परकेपणा जाऊन आपलेपणा निर्माण झाला। मी तिथे मोकळेपणाने सर्व कुटुंबियांशी मिसळू शकले। या काळात सरलाताई आणि मी दोघीच असल्यामुळे बोलताना सरलाताईंकडून त्यांच्या आणि स्वामीजींच्या जीवनातील अनेक आठवणी ऐकता आल्या, सरलाताईंकडून खूप काही शिकता आलं। मी सोपाननगरीत राहायला येऊन 8-10 दिवस झाले असतील। रोजच्या प्रमाणेच सगळं आठवून मी ध्यानाला बसण्याच्या तयारीत होते। सकाळची वेळ होती, सकाळचे 5:45 वाजले असतील। एवढ्यात दारावरची बेल वाजली। मी दार उघडून पाहिलं तर स्वामीजी आणि सरलाताई दारात उभ्या। सकाळी सकाळी त्या उभयतांना दारात पाहून मला खूपच आनंद झाला। आज आपल्या दिवसाची सुरुवात अशी सद्गुरु दर्शनाने झाली याचं खूपच समाधान वाटलं। मी त्या दोघांना आत बोलावलं। घरात येताच स्वामीजींनी खोलीत सर्वत्र नजर फिरवली आणि स्वामीजी म्हणाले, काय करत होतीस? मी म्हटलं, ध्यानाला बसायची तयारी करत होते पण आता नंतर बसेन। स्वामीजी म्हणाले, अगं मी आज ध्यान करायला चालू आहे इथे, चल आपण प्रथम ध्यानालाच बसू। असं म्हणून स्वामीजी देवघरात येऊन ध्यानाला बसले। त्या दिवशी असं अनपेक्षित स्वामीजींसमवेत ध्यान करायला मिळालं म्हणून खूप आनंद झाला। ध्यान झाल्यावर स्वामीजी म्हणाले, आता मी असं ठरवलंय की एकेका दिवशी एकेका साधिकेच्या घरी असं न सांगता अचानक 5:45 जाऊन धडकायचं आणि पाहायचं कोण काय करतंय ते। असा 2 दिवसापूर्वी मी एके ठिकाणी गेलो होतो तर माझ्या बेलने ती साधिका झोपेतून उठली। बहुतेक दूधवाला आला असं समजून तिने झोपेतच मला दार उघडलं। आज जातो तर अंतरून तसंच पडलेलं, घरभर सगळंच अस्ताव्यस्त। ती तर झोपेतूनच उठलेली, अर्धवट झोपेतच होती। ते सारं पाहून वाटलं आपल्याकडे येणारी साधक म्हणवणारी मंडळी पण अशी असू शकतात। मला आश्चर्यच वाटलं ते सारं पाहून। एक क्षणभरही पुढे मी तिथे थांबू शकलो नाही, तिथून निघालो आणि पुन्हा घरी येऊन ध्यानाला बसलो। आता 2-3 दिवसांनी एकदा प्रत्येकाच्या घरी अशी अचानक भेट द्यायची असं ठरवलंय, पाहू तरी कोण कसं राहतं ते। नंतर स्वामीजी आणि सरलाताई थोडा वेळ बसले आणि मग घरी गेले। नंतर काही दिवसांनी स्वामीजी म्हणाले, मी तुला त्या दिवशी म्हटलं होतं ना अचानक एकेका साधकाच्या घरी मी जाणार आहे म्हणून, पण विचारांती मी माझा विचार आता बदललाय, हे सारं ज्याचं त्यांनीच पाहावं। नंतर थोड्या वेळाने स्वामीजी म्हणाले, तू मात्र उद्यापासून सकाळी इथे माझ्याबरोबर ध्यानाला येत जा। सोपाननगरीतल्या ब्लॉकमध्ये काय काय वस्तू खरेदी करायच्या त्यांची यादी करून स्वामीजींनी ती त्यांच्या जवळ ठेवलेली होती। 8-10 दिवसात त्यातली जवळजवळ सर्व खरेदी करून झाली होती, 2-4 वस्तूच बाकी होत्या। स्वामीजी म्हणाले, आता तुझ्या ब्लॉकमध्ये 2 वस्तू आणायच्या राहिल्यात, एक घड्याळ आणि दुसरं काय सांग पाहू। मी म्हटलं, झुंबर। स्वामीजी हसून म्हणाले, कसं काय बरोबर ओळखलंस तू? मी म्हटलं, स्वामीजी कोणत्याही नवीन ब्लॉकमध्ये तुम्ही आरसा, गालीचा, घड्याळ आणि झुंबर या वस्तू आणतात, आता यापैकी फक्त झुंबरच राहिलंय। त्यावर स्वामीजी म्हणाले, हो मी प्रत्येक नवीन ब्लॉकमध्ये झुंबर लावतो, मला वाटतं काही दिवसांनी लोक मला झुंबरू महाराज म्हणूनच ओळखू लागतील। असं म्हणून स्वामीजी अगदी खळखळून हसले। मग स्वामीजी म्हणाले, आतापर्यंत इतके नवीन ब्लॉक मी सजवून दिले आहेत की आता मला माझ्या दाराबाहेर पाटी लावायला हरकत नाही. इंटिरियर डेकोरेटर स्वामी माधवनाथ. मग थोड्या वेळाने स्वामीजी म्हणाले, उद्या रविवार आहे, उद्या दुपारी 11 वाजता रंजना शुभांगीच्या घरी आपल्याला जेवायला बोलवलंय, त्यापूर्वी सकाळी जाऊन आपण घड्याळ घेऊन येऊ. 2 घड्याळं घ्यायची आहेत तुझ्या ब्लॉकमध्ये, एक भिंतीवरचं आणि दुसरं गजराचं. रविवारी सकाळी स्वामीजी सरलातय आणि मी घड्याळ आणायला निघालो. घड्याळ खरेदीचं स्वामीजींचं ठरलेलं दुकान म्हणजे लक्ष्मी रोडवरचं पुना वॉच. पुना वॉचमध्ये जाऊन स्वामीजींनी भिंतीवरची आणि गजराची घड्याळं पाहिली, त्यातून 2 घड्याळं निवडली आणि ती खरेदी करून आम्ही सोपान नगरीत आलो. स्वामीजी म्हणाले, भिंतीवरचं घड्याळ देवघराच्या सलग भिंतीवर लावायचं. खुर्चीवर चढून स्वामीजींनी त्या भिंतीच्या बरोबर मध्यभागी पेन्सिलने एक वर्तुळ केलं आणि म्हणाले, आज दुपारी 4 वाजता मी वैद्यकाकांना इथे पाठवतो, त्यांच्याकडून या ठिकाणी एक खिळा मारून घे आणि हे घड्याळ लावून घे. स्वामीजींनी दुसरं गजराचं गोल घड्याळ हॉलमधल्या टेबलवर ठेवलं आणि म्हणाले, हे घड्याळ दिवसा इथे हॉलमध्येच असू दे, म्हणजे तुला बाहेर जाता येताना दिसेल, रात्री झोपताना देवाच्या खोलीत ठेव तुझ्याजवळ. रात्री झोपताना गजराची किल्ली देऊन झोप म्हणजे झालं. असं म्हणून स्वामीजींनीच त्या गजराच्या घड्याळात गजराचा काटा 5 वर नेऊन ठेवला होता. मग घड्याळात पाहून स्वामीजी म्हणाले, 10:30 वाजले, 11 वाजता रंजनाच्या घरी जायचंय, आपण आता इथून निघूया, रिक्षा लगेच मिळेलच असं नाही. आम्ही सोपान नगरीतून बाहेर पडलो आणि समोरूनच रिक्षा येत होती, रिक्षानेच आम्ही निघालो. टिळक रोडवर अत्रे सभागृहाजवळ आम्ही आलो आणि स्वामीजींनी विचारलं, बरोबर किती वाजलेत? मी म्हटलं, 10:40. स्वामीजींनी रिक्षा थांबवायला सांगितली. मी म्हटलं, स्वामीजी रंजनाच्या घरी जायचंय ना? स्वामीजी म्हणाले, उतर इथेच. मी एवढे बोलेपर्यंत स्वामीजींनी शर्टच्या खिशातून सुटे पैसे काढून रिक्षावाल्याला दिले सुद्धा आणि रिक्षातून उतरून रस्त्यावर जाऊन उभे राहिले. मग स्वामीजी म्हणाले, आपण जरा बाजीराव रोडवरून खाली चालत जाऊ. मग टेलिफोन ऑफिसवरून खाली पेट्रोल पंप जवळ गेल्यावर स्वामीजी पुन्हा म्हणाले, आता बरोबर किती वाजले? मी म्हटलं, 10:50. स्वामीजी म्हणाले, आता आपण इथे इथून मागे वळू, म्हणजे बरोबर 11 वाजता रंजनाच्या घरी पोहोचू. मी तिला 11 वाजता येतो म्हणून सांगितलंय, आपण लवकर गेलो तर तिची धांदल होईल, तिची काही तयारी व्हायची बाकी असेल. असं म्हणून मग स्वामीजी बोलत बोलत निघाले. पुन्हा अत्रे सभागृहाजवळ आल्यावर विचारलं, आता बरोबर किती वाजले? मी म्हटलं, 10:55. स्वामीजी म्हणाले, आता ठीक आहे, आता आपण तिच्या घरी जाऊ. स्वामीजी रंजनाच्या दारात येऊन उभे होते तेव्हा बरोबर 11 वाजले होते. रंजनाने स्वामीजी आणि सरलातईंना औक्षण करून घरात घेतलं. सजवलेल्या 2 खुर्च्यांवर बसवून रंजना आणि शुभांगीने त्यांची पाद्यपूजा केली. स्वामीजी, सरलाताई, रंजना, शुभांगी, रंजनाच्या 2 मावस बहिणी म्हणजे मेधा गंधे आणि सुलभा हळवे आणि मी, एवढी मोजकीच मंडळी होती. मेधाने एक अभंग म्हटला. स्वामीजी आणि सरलाताई सर्वांशी अगदी सहज घरगुती बोलत होते. मग जेवण झालं. स्वामीजी पुन्हा खुर्चीवर येऊन बसले आणि मेधाला म्हणाले, म्हण एक अभंग. मेधाने अभंग म्हटला. नंतर स्वामीजी म्हणाले, हिच्या गळ्यात देवाने जन्मतःच बीन बसवला आहे, खूप गोड आवाज आहे हिचा, पण आम्हाला मात्र तो अशा काही विशिष्ट प्रसंगीच ऐकायला मिळतो. मग मेधाकडे पाहून स्वामीजी म्हणाले, हा देह जेव्हा या जगाचा निरोप घेईल तेव्हा तू तुझ्या गोड अभंगाने त्याला निरोप द्यायचा आहे, करशील ना एवढं? मग सर्वांचा निरोप घेऊन स्वामीजी तिथून निघाले. हरिओम.